वजह से कोविड-19 से आज पूरा देश लड़ा रहा है। याद रहे, हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं। उनसे भेदभाव न करें, उनकी देख।
हेलो, पंकज अंगोड़े से बोलते हैं ना? साहब नमस्कार, मी अमित गुजराती बोलतोय। पांच पे स्कीम आर्यवर्धक प्रोजेक्ट मधून।
अच्छा,
नाशिक। हाँ सर, आपण इन्क्वायरी केली होती प्रोजेक्टला।
तर
येस सर, तर कधी यायला जाऊ शकेल सर पुढच्या डिस्कशन साठी?
नाही आता झालं तर मी आहे पुण्यामध्ये, मी प्रॉपर नाशिकला
आहे,
मी सध्या पुण्यात असतो। त्यावेळेस केली होती इन्क्वायरी। आता सध्या पैकी ना ते कोविड मुळे म्हणा किंवा काय, मला तिकडे यायला लवकर जमणार नाही
सांगायचं
म्हणजे। आणि राहिलं पहिली गोष्ट होते प्रोजेक्ट प्लॅन, तर थोडेसे प्लॅन्स माझे पण चेंज झालेत। तर मग माझं असं अजिबात नाही की मी एकदमच रिजेक्ट केलंय की बाबा आपल्याला नाही करायचं तो प्लॅन म्हणून। मग नाशिकमध्ये प्रॉपर